खंड चौथा प्रकरण पाचवे आत्मनिरीक्षणाचा परिणाम. 1893 साली ख्रिस्ती मित्रांचा निकट परिचय घडला. यावेळी माझी अवस्था निव्वळ जिज्ञासूची होती. बायबलचा संदेश मला ऐकविणे, समजावून व पटवून देणे अशाबद्दल ख्रिस्ती मित्राचा प्रयत्न चालू होता. मी नम्रपणे तटस्थ वृत्तीने त्याची शिकवण ऐकून घेई, समजून घेई. त्यावरून मी हिंदू धर्माचा यथाशक्ती अभ्यास केला आणि इतर धर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता 1903 मध्ये स्थिती काहीशी बदलली होती. थिओसॉफिस्ट मित्र मला आपल्या मंडळात ओढण्याचा प्रयत्न तर करीतच असत, परंतु तो मी हिंदू तेव्हा माझ्याकडून काहीतरी शिकावे याच हेतूने. थिओसॉफीच्या पुस्तकांमध्ये हिंदू धर्माचे प्रतिबिंब व हिंदू धर्माची छाप ही भरपूर आहेत. यावरून या मंडळींना वाटले की मी त्यांना मदत करू शकेन. मी त्यांना समजावून सांगितले की माझा संस्कृतचा अभ्यास नाही सारखाच. प्राचीन धर्मग्रंथ मी संस्कृतातून तर वाचलेले नाहीत. भाषांतरामार्फत वाचनही माझे बेताचेच, परंतु ते पडले पुनर्जन्म आणि पूर्वजन्मीचे संस्कार यांच्यावर विश्वास ठेवणारे. त्यामुळे माझ्याकडून काहीतरी मदत होईलच असे ते समजत होते. वासरात लंगडीगाय शहाणी तशी माझी स्थिती झाली. कोणाबरोबर विवेकानंदांचा तर कोणाबरोबर मणिलाल नभूभाईचा राजयोग वाचू लागलो एका मित्राबरोबर पातंजल योगदर्शन वाचावे लागले. पुष्कळांबरोबर गीतेचा अभ्यास सुरू झाला. एक छोटेसे जिज्ञासू मंडळ नावाचे मंडळ स्थापिले आणि नियमित अभ्यास सुरू केला. गीतेवर माझे प्रेम आणि श्रद्धा तर होतीच, आता तिच्यामध्ये खोल उतरण्याची आवश्यकता भासू लागली. माझ्यापाशी एक दोन भाषांतरे होती. त्यांच्या सहाय्याने मूळ संस्कृत समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नेहमी एक दोन श्लोक पाठ करण्याचे ठरविले. सकाळच्या दातण स्नानाच्या वेळेचा मी पाठ करण्याकडे उपयोग करत असे. दातणात 15 मिनिटे आणि स्नानात 20 मिनिटे जात. दातण इंग्रजी पद्धतीने उभ्याने करीत असे. समोरच्या भिंतीवर गीतेचे श्लोक लिहून काढून चिपटवीत असे आणि जरूर पडेल तसतसे पाहून घोकीत असे. हे घोकलेले श्लोक परत स्नान आटोपेपर्यंत पक्के होत. तेवढ्या वेळात मागच्या श्लोकांची एकदा आवृत्तीही करता येईल. अशा तऱ्हेने 13 अध्यायांपर्यंत पाठ केल्याचे मला स्मरते. त्यानंतर कामे वाढली. सत्याग्रहाचा जन्म झाल्यानंतर त्या बालकाचे संगोपन करीत असता विचारासाठी मला मिळणारा वेळही त्याच्याच संगोपनात जाई आणि अद्यापही जात आहे असे म्हणता येईल. या गीता वाचनाचा परिणाम माझ्या 6 अध्यायांवर काय झाला असेल तो त्यांचा त्यांनाच माहीत, पण माझ्या बाबतीत तरी तो ग्रंथ आचरणाचा एक श्रेष्ठ मार्गदर्शक झाला. तो माझा धार्मिक कोश झाला. अपरिचित इंग्रजी शब्दांच्या वर्णरचनेसाठी किंवा अर्थासाठी ज्याप्रमाणे मी इंग्रजी शब्दकोश उघडीत असे, त्याचप्रमाणे आचरणातील अडचणी, यातील भानगडींची कोडी वगैरे गीतेकडून सोडवून घेत असे. अपरिग्रह, समभाव इत्यादी शब्दांनी मला पकडून धरले. समभाव कसा अभ्यासावा, कसा टिकवावा? अपमान करणारे अंमलदार, लाचखाऊ अंमलदार, कालपर्यंत जोडीने काम करून आता मात्र निष्कारण विरोध करणारे वगैरे, आणि ज्यांनी अत्यंत उपकार केले आहेत असे सज्जन यांच्यामध्ये भेद करावयाचा नाही म्हणजे काय? अपरिग्रह कसा बरे पाळायचा? देह हा तरी काय कमी परिग्रह आहे? स्त्री पुत्रादी म्हणजे तरी परिग्रह नाही तर काय? पुस्तकांच्या रद्दीची कपाटे काय जाळूनच टाकायची? घर जाळून तीर्थ करायचे? लगेच जबाब मिळाला की घर जाळल्याखेरीज तीर्थ होणारच नाही. इंग्रजी कायद्याचा पाठिंबा मिळाला. स्नेलने केलेल्या कायद्याच्या सिद्धांताचे विवेचन आठवले. ट्रस्टी, वहिवाटदार शब्दांचा अर्थ गीतेच्या अभ्यासाअंती विशेष समजला. कायद्याच्या शास्त्राबद्दलचा आदर वाटला. कायद्याच्या मुळाशीही मला धर्म दिसू लागला. ट्रस्टीपाशी कोट्यावधी रुपये असले तरी त्यातील एक पैसुद्धा त्याची नव्हे. त्याचप्रमाणे मुमुक्षूने वागले पाहिजे हे गीतेवरून स्पष्ट दिसून आले. अपरिग्रही व्हायचे, समभावी व्हायचे तर हृदय परिवर्तन आवश्यक आहे हे मला दिव्याप्रमाणे स्पष्ट दिसून आले. रेवाशंकरभाईंना लिहून कळविले की विम्याची पॉलिसी बंद करा, काही परत मिळण्यासारखे असेल तर घ्या, नसेल तर भरलेले पैसे बुडाले म्हणा. बायका मुलांचे रक्षण त्यांचा आमचा जन्मदाता करी अशा अर्थाचे पत्र लिहिले. पितृतुल्य वडील बंधूंना लिहिले. आजपर्यंत तर माझा खर्च भागून उरे ते तुम्हाला अर्पण करीत गेलो, यापुढे माझी आशा सोडा, आता शिल्लक राहील ती येथेच समाजासाठी वापरली जाईल। ही गोष्ट मी बंधूंना चटकन पटवून देऊ शकलो नाही। प्रथम तर त्यांनी कडक शब्दांमध्ये माझे त्यांच्या संबंधीचे कर्तव्य दाखवून दिले। वडिलांपेक्षा मी स्वतःला अधिक शहाणा समजू नये, वडिलांनी नाही का कुटुंबाचे पोषण केले, तसेच मीही केले पाहिजे वगैरे। मी उलट विनयपूर्वक सांगितले की वडिलांचीच परंपरा मी चालवित आहे, कुटुंबाचा अर्थ जरा विस्तृत केला म्हणजे माझ्या कृत्यांची संगती लागेल। बंधूंनी आशा सोडून दिली, जवळजवळ अबोला घेतल्याप्रमाणे केले। त्यापासून मलाही दुःख झाले, परंतु मला जो धर्म वाटत होता तो सोडणे अधिकच असह्य वाटत होते। मी कमी दुःखाचा मार्ग पत्करला। इतके असूनही बंधूंबद्दलची माझी भक्ती निर्मळ व तीव्र होती। बंधूंच्या दुःखाच्या मुळाशी त्यांचे प्रेमच होते। त्यांना माझ्या पैशापेक्षा माझ्या सद्वर्तनाची अधिक चाड होती। आपल्या अखेरीच्या दिवसांमध्ये बंधू विरघळले। मृत्यूशय्येवर असताना त्यांच्या लक्षात आले की माझेच करणे योग्य आणि धर्म्य होते। त्यांचे अत्यंत करुणाजनक पत्र आले। बापाने मुलाची माफी मागणे शक्य असेल तर त्यांनी माझी माफी मागितली म्हणा ना। आपल्या मुलांना माझ्या पद्धतीने वाढविण्याबद्दल मला शिफारस केली। स्वतः मला भेटायला अधीर झाले, मला तार केली। मी या असा तारेने जबाब पाठविला, परंतु आमच्या भेटीचा योगायोग नव्हता। त्यांची आपल्या मुलांबाबतची इच्छाही पूर्ण झाली नाही। बंधूंचे स्वदेशातच देहावसन झाले। त्यांच्या मुलांवर त्यांच्या अगोदरच्या जीवनाची छाप होती, त्यांचे परिवर्तन झाले नाही। मी त्यांना स्वतःकडे आकर्षू शकलो नाही, त्यात त्यांचाही दोष नाही। स्वभाव कोण बदलू शकणार? बलवान संस्कार कोण पुसून टाकू शकणार? आपणाला वाटते की आपले परिवर्तन किंवा विकास होईल तसतसा आपल्या आश्रितांमध्ये किंवा सोबत्यांमध्ये फेरफार झाला पाहिजे, पण ते फुकट आहे। आईबाप होणाऱ्यांची जबाबदारी किती मोठी आहे याची या दृष्टांतावरून काहीशी कल्पना होण्यासारखी आहे।